ज्ञानदेवुनी तुम्ही ऐक भक्तनो आता सांगतो श्री महालक्ष्मीची कथा श्रवानावाचा प्रसिद्ध सौराष्ट्र देशाचा पंडित होता वेद शास्त्रांचा अभ्यास होता साऱ्या विश्वाचा लाभली पत्नी लावण्य खाणी देखणी सुरत चंद्रिका राणी पुण्यच केले होते दोघांनी जुळल्या गाठी दैव योगानी झाले पुत्र सात बलवान आठवी श्याम लक्ष्मी झाली होती प्रसन्न राहण्या राजगृही त्या वेळी ही माता महालक्ष्मी आली घेऊनी रूप वृद्ध नारीचे राजद्वाराच्या पाशी ती गेली राणीच्या दिव्य महाला द्वारी पाहून उभी एक म्हातारी काय तुझ नाव कुठे राहणारी राणीची दाशी प्रश्न विचारी श्री महालक्ष्मीची कथा
ऐकूया श्री महालक्ष्मीची कथा ऐकूया श्री महालक्ष्मीची कथा
म्हातारी बोले पुढे दाशीला माझ नाव आहे ग कमळा पतीच नाव आहे भुवनेश राहतो दोघे आम्ही द्वारकेला ऐकावी कथा पूर्व जन्माची राणी तुझी होती पत्नी वैशाची भांडणे होत होती दोघांची समस्या धन द्रव्य पैशाची वैश्य तो रोज मारी पत्नीला बिचारी त्रासली जाताला धन्याचा आला तिला कंटाळा गेली सोडून घरादाराला लागली राणी वनी भटकाया भुकेने खंगली तिची काया भिक मागून मिळे ना काया मित केली तिची दया माया प्रेमाने जवळ तिला बसविले भक्तीचे मार्ग तिला दाखवले धन संपत्ती सुख देणारे व्रत महालक्ष्मीचे ऐकवले व्रत करिताच वैश्य पत्नीन लक्ष्मी झाली तिला पावन कृपेने महालक्ष्मीचा तो जागला वैश्य बघा धनवान श्री महालक्ष्मीची कथा
ऐकूया श्री महालक्ष्मीची कथा ऐकूया श्री महालक्ष्मीची कथा
कितेक वर्ष राज्य भोगूनी गेले पृथ्वी लोक सोडूनी राजकुळात या उभयतांचा जागला पुनर्जन्म मागूनी तुझी ही राणी जरी नगरीची पण ती वैश्य पत्नी पूर्वीची विसरून गेली भक्ती मार्गती वदनी वाचा नित्य गर्वाची म्हणून सांगा बया राणीला स्वये मी आले तिच्या भेटीला ऐकून हर्ष झाला दाशीला केला नमस्कार वृद्धेला दाशी वृद्धेला शरण गेली चरणावरी लीन ती झाली वृद्धेने दाशीला ही त्यावेळी व्रताची पूजा विधी कथियेली अति आनंद झाला दाशीला गेली सांगा वया राणीला राणी आली महाला द्वारी बाहेर उभी होती म्हातारी उन्मत झाली होती महाराणी बोलली वृद्धेला ती क्रोधानी करूनी धक्का बुक्की वृद्धेला गेली निघून तावा तावानी अंगी अहंकाराची गुरमी घाव शब्दांचा बैसला वरमी स्वतःच्या हातानेच घालवली घरात आलेली ती लक्ष्मी वृद्ध रूपे नारी ती होती लक्ष्मी स्वतः होती लक्ष्मी स्वतः सांगतो श्री महालक्ष्मीची कथा
ऐकूया श्री महालक्ष्मीची कथा ऐकूया श्री महालक्ष्मी
मागितली क्षमा झाल्या गोष्टीची ठेवीला चरणावर्तीने माथा साष्टांग करूनी नमस्कार व्रत करू लागली ती गुरुवार मालाधर नामे राजपुत्राशी विवाह झाला सुखी संसार अपमान राणीने त्या केल्याने कोप महालक्ष्मीचा झाल्याने भिकारी झाला राजा भद्रश्रवा लक्ष्मी घरातून गेल्याने पित्याची दया आली कन्येला हंडा द्रव्याने दिला भरलेला घरी येऊन हंडा उघडीला धन द्रव्याचा कोळसा झाला दाविला देवीने चमत्कार आघाध महिमाई अपरंपार राणीने केले आघाध महिमाई अपरंपार राणीने केले व्रत गुरुवार म्हणून झाला त्यांचा उद्धार नित्य एक नाथ तू करी लक्ष्मी व्रता सांगतो श्री महालक्ष्मीची कथा